सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे ऍक्टर सिद्धार्थ जाधव, ज्याचं नवीन नाटक गेला उडत तो पुण्यात घेऊन येतोय आज आणि उद्या. सिद्धार्थ, तू मला म्हणाला होतास की हे नाटक न होता खरं तर फिल्म होणार होती.
बेसिकली ना, केदार सरांनी मला एक तीन नाटकं ऐकवली होती
की
हे नाटक करूया का, ती नाटक करूया का, ते नाटक करूया का. त्या काळात लंडनला जाऊन त्यांनी बरीचशी ब्रॉडवेची नाटकं पाहिली होती. त्यांनी दोन गोष्टी सांगितलं मला. त्यांनी मला ही गोष्ट ऐकवली, ही एक फिल्म होती. त्यांनी ज्या तीन गोष्टी ऐकवल्या त्या मला माझ्या म्हणजे सिद्धार्थ जाधवच्या पॅटर्नला सूट नव्हत्या. एक अंकुश जाधवसाठी होतं नाटक छान अशी गोष्ट होती. पण जेव्हा त्यांनी ही ऐकवली ते म्हणाले ही फिल्म आहे माझी, पण याचं नाटक करू शकतो आपण. आणि मी म्हणून तर हीच होऊ शकते बरं, ते रंगमंचावर सिद्धार्थ जाधव कसा उडेल किंवा रंगमंचावर सिद्धार्थ जाधवचा सहभाग सुपरहिरो म्हणत असेल तो काय करू शकेल. या सगळ्या गोष्टीमध्ये थिएटरवर म्हणजे स्टेजवर आणण्यासाठी ज्या पॉसिबिलिटीज लागतात त्या आपल्या मराठी आपल्या रंगभूमीला तशा प्रेझेंटेशनच्या लिमिटेशन आहेत. म्हणजे बाहेर ब्रॉडवेला कसं एकाच थिएटरमध्ये मोठी लोक कायच काय मनोरे उभारून काम करू शकतात, पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करत असतो.
बरोबर बरोबर.
पण त्यात एंटरटेनमेंट फॅक्टर ठेवून म्हणजे म्युझिक ड्रामा ऍक्शन इमोशन या सगळ्या गोष्टी ठेवून लोकांचं मनोरंजन होईल असं नाटक करण्याचा प्रयत्न केलाय. आता 12 प्रयोग झाले. सुनील बर्वे, आदेश कांदेकर सर, क्रांती येडकर, देवेंद्र प्रेम सर, संजय मुने हे सगळी म्हणजे जेवढी मराठीतली जेवढी आतापर्यंत दिग्गज मंडळी आहे ती येऊन बघून जातात, त्यांना आवडते.
मस्त. प्रेक्षकांमधनं आवाज खूप जोरात कोणी टाकत असेल तुझ्या या पुण्याच्या प्रयोगात तर तो मीच आहे बरं का, लक्षात ठेव, येतोय नाटक बघायला.
अरे यार, ऑलवेज वेलकम यार दोस्ता. मी वाट बघतो तू प्लीज ये, कारण तू तू असा प्रेक्षक आहेस ना जो नेहमीच मला खूप प्रॅक्टिकल आणि करेक्ट रिएक्शन देणारा मित्र आहेस माझा. त्यामुळे तुला मी हे म्हटलं तरी तुला नाटक बघितल्यानंतर नक्कीच तू त्या पद्धतीने रिएक्ट होशील अशी माझी अपेक्षा.
सिद्धार्थ जाधव, थँक्यू व्हेरी मच मित्रा, ऑल द बेस्ट.
थँक्स दो, थँक्स अ लॉट दोस्ता. थँक्यू थँक्यू.